Jazz.com शामची आई, लेखक साने गुरुजी, अभिवाचन मंदार कुलकर्णी, ध्वनि संयोजन दर्शन पोळ, नेहा स्टुडियोज पुणे, नाटकवाला प्रस्तुती, रात्र चौथी, पुण्यात्मा यशवंत। त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती। श्यामनं गोष्ट सांगावयास सुरुवात केली।
जरा थांबा, बारकू यायचंय, काल तो भाकर न खाताच आला होता।
शिवा म्हणाला,
तो पहा आलाच, ये बारकू, ये माझ्याजवळ बैस।
गोविंदानं बारकूस आपल्याजवळ बसवलं। श्याम सांगू लागला, ते पावसाळ्याचे दिवस होते, कोकणातील पाऊस तो मुसळधार पाऊस ओतत होता, जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाट करत वाहत होते। पावसातून डोक्यावरून इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो। त्यावेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या, इरली फारच सुंदर आणि साधी असतात। आमचा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्याबरोबर शाळेत आला नाही। दादा आणि मी शाळेत गेलो। आम्ही शाळेत गेलो परंतु घरी यशवंताचं दुखणं एकाएकी वाढलं। तो 2 दिवस नालगुदानं आजारी होता, त्याचं दुखणं बरं झालं होतं, आता दुसरंच दुखणं उत्पन्न झालं। पहाटे त्याचं पोट दुखण्याचं निमित्त झालं, पोट जास्त दुखू लागलं, फुगू लागलं, त्याला शौचास होईना, लघवीसही होईना। खेड्यात कुठला डॉक्टर, कुठला ॲनिमा, घरगुती उपाय चालले होते। आमचा गडी गोविंदा आम्हा शाळेत बोलवण्यासाठी आला।
अण्णा, दादा,
अशी यशवंत आमची आठवण करीत होता। आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी। गावातील काही वैद्य आले होते, पितांबरभाई, कुशाप्पा, माझा भाऊ गडाबडा लोळत होता। पोट फुगत चालले तरी त्याला अतिशय तहान लागत होती। त्याला कोणी पाणी देत नव्हते, पाण्याच्या भांड्याकडे तो गडाबडा लोळत सुटे, त्याला पुन्हा धरून ठेवीत। त्याचं वय 6 वर्षांचं असेल तेव्हा। आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती, अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती, शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हाकलली, शेळीनं तोंडात घालून डाळ उडवली होती। ती तो सारखी करत होता, गोळा करून ठेवत होता। इतक्यात आजीनं पाहिलं, ती म्हणाली,
डाळ खातोस रे चोरा, आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतोस रे, बराच की आहेस रे।
नाही गाजी, मी खात नव्हतो, उगीच आपला माझ्यावर आळ,
रडकुंडीला येऊन यशवंत म्हणाला। घरात आई सांधेदुखीने आजारी होती, तिला चालता येत नसे, फार अशक्त झाली होती, सतत खोलीत पडलेली असे। यशवंत पळत आईजवळ गेला तो आईही त्याला रागे भरली,
डाळ खात होतास का रे, कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून।
आई आई, मी देवा शपथ नाही हूं खाल्ली डाळ, का सारी जण मला बोलतायत,
असे म्हणून यशवंत बाहेर गेला, काळांब्याखाली रडत बसला। आदल्या दिवशीचा तो प्रकार, परंतु आता तर यशवंत मरणाच्या दारी पडला होता। सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते। यशवंता निकाल मागण्यासाठी निघाला होता का देवाकडे, इतके का त्याच्या मनास ते लागले, यशवंता वाचणार नाही असे वाटले। 9 च्या सुमारास जास्तच दुखणे झाले।
आई आई, मला ठेवा,
तो क्षीण आवाजात म्हणाला,
माझ्याजवळ आहेस पा तू।
आई म्हणाली,
अशक्त व आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते. तिच्या डोळ्यात पाणी आले होते.
आई, माझे डोके खाली ठेव हो, तुझी मांडी दुखेल, तुझे सांधे दुखतात ना,
यशवंत खोल आवाजात म्हणाला. आईचे हृदय गहिवरले.
नाही ओ बाळा, सांधे नाही दुखत, काही होत नाही मला. मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो. मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते. माझी मांडी नाही हो दुखत, तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खुपत असतील,
आई म्हणाली. आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंता म्हणाला,
आई तू माझ्याजवळ बस म्हणजे पुरे, तू जवळ असलीस म्हणजे झाले.
यशवंताचा एक एक शब्द आईच्या आणि आम्हा सर्वांच्या हृदयास खरे पाडीत होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली. भरून आले तिचे डोळे, भरून आला ऊर. तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले, त्या म्लान होणाऱ्या मुखकमलावर अश्रुसिंचन केले.
ते पहा,
प्रेमळ डोळे यशवंताने उघडले आणि आईकडे परमभक्तीने प्रेमाने त्याने पाहिले. त्यानंतर थोडा वेळ गेला तो आमचा यशवंता
राम
राम राम असं म्हणत आम्हास सोडून गेला. आई नेहमी म्हणायची, यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशीच देवाकडे गेला. लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू आणि तो तारा यशवंताचा असेल असे एकमेकास दाखवून म्हणत असू. पुण्यात्म्यांचे तारे होतात आकाशात, आम्हाला ते खरे वाटे. आज यशवंत नाही, आई ही नाही, परंतु त्या मरणप्रसंगीचे खरे उभयतांचे प्रेम ते अमर आहे. असा थोर भाऊ, अशी थोर माता मला मिळाली, या विचारातच मला धन्यता वाटते. त्यांच्या नखाची सर मला नाही, मी पामर किडा, परंतु माझ्यातही काही चांगुलपणा, काही प्रेम असं काहीही असेल तर त्याचं श्रेय त्या मातृनिष्ठ भावास आणि मुलांच्या शिलास जपणाऱ्या त्या थोर मातेस आहे. अशी आई, असे भाऊ, असे सर्व लाभावयाला पूर्वसुकृतच लागते. बहुता सुकृतांची जोडी पदरी असावयास हवी. सत्संगती लाभावयास जशी पुण्याई लागते, त्याप्रमाणे थोर माता पितरे, थोर भावंडे असे सगळे थोर मिळावयासही पुण्याई लागते. माझी एवढी पुण्याई असेल असे वाटत नाही. ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती. अभिवाचन मंदार कुलकर्णी, ध्वनी संयोजन दर्शन पोळ, नेहा स्टुडिओज पुणे, नाटकवाला प्रस्तुती.